आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे आयतबार 17 मार्च 2024. विषय पदार्थ सोनेरी मजकूर करिंथकरांस. म्हणून माया प्रिय बंधूनो, स्थिर आणि अचल रहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या, कारण तुम्ही जाणता की प्रभू मध्ये तुमचे काम व्यर्थ नाही. उत्तरदायी वाचन तिमथाला स्तोत्र संहिता करिंथकरांस. देवाने पसंत केलेला व देवाचे वचन योग्य रीतीने शिकवण्यास पात्र असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नसलेला असा देवाने पसंत केलेला कामकरी होण्याचा प्रयत्न कर. तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील. परमेश्वर सैनिकाला सावधगिरीने चालण्यास मदत करतो. परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो आणि देव तुम्हाला कृपेने विपुल देण्यास समर्थ आहे. यासाठी की सर्व गोष्टीत सर्व वेळी तुम्हाला विपुलता मिळेल आणि चांगल्या कामासाठी अधिक तत्पर व्हाल. असे लिहिले आहे, तो गरिबांना उदार हस्ते देतो, त्याची दया अनंत काळापर्यंत राहील. देवाच्या अनिर्वाच्य देणग्यांबद्दल त्याचे आभार मानतो. दडा उपदेश बायबल पासून यशया. तहानलेल्यांनो, या आणि पाणी प्या. तुमच्याजवळ पैसा नसला तरी काळजी करू नका. या आणि पोटभर खा प्या. अन्न आणि मद्य यासाठी पैसे पडणार नाहीत. जे खरोखरचे अन्न नाही त्यासाठी पैसे वाया का घालविता? तुम्हाला ज्यापासून समाधान मिळत नाही असे काम तुम्ही का करता? माझे लक्षपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला चांगले अन्न मिळेल. तुमच्या जीवाला तृप्ती देणाऱ्या अन्नाचा आनंद तुम्हाला मिळेल. मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्ही जगाल. तुम्ही माझ्याकडे या, मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन. हा करार मी दाविद बरोबर केलेल्या करारासारखा असेल. मी दाविदला वचन दिले होते की मी अखंड त्याच्यावर प्रेम करीन व त्याच्यावर विश्वास ठेवीन. तुम्ही त्या करारावर विश्वास ठेवू शकता. म्हणून फार उशीर होण्याआधी परमेश्वराला शोधा. तो जवळ असतानाच त्याला बोलवा. दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे. त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे. त्यांनी परमेश्वराला शरण यावे. मग परमेश्वर त्यांचे दुःख हलके करील. आमचा देव क्षमाशील आहे म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण जावे. लूक. येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यर्दन नदीहून परतला. मग आत्म्याने त्याला अरण्यात नेले. तेथे सैतानाने त्याला 40 दिवस मोहात टाकले. त्या दिवसांत येशूने काहीही खाल्ले नाही. जेव्हा ती वेळ संपली तेव्हा येशूला भूक लागली. सैतान त्याला म्हणाला, जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांची भाकर करून दाखव. येशून त्याला उत्तर दिले, असे लिहिले आहे, मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही. मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालीला परतला आणि त्याच्याविषयीची बातमी सगळीकडे पसरली. लूक. मग असे झाले की लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली होती व ते देवाचे वचन ऐकत होते आणि तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा होता तेव्हा त्याने सरोवरातील 2 होड्या पाहिल्या. त्यातील शिमोनाच्या होडीवर येशू चढला आणि त्याने ती होडी किनाऱ्यापासून थोडी दूर नेण्यास सांगितली. नंतर तो होडीत बसला व लोकांना शिक्षण देऊ लागला. जेव्हा त्याने बोलणे संपविले तेव्हा तो शिमोनाला म्हणाला, खोल पाण्यात होडीने आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड. शिमोनाने उत्तर दिले, गुरुजी, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही, तरी आपण सांगत आहात म्हणून मी जाळे खाली सोडतो. जेव्हा त्यांनी तसे केले तेव्हा त्यांच्या जाळ्यात भरपूर मासे लागले, पण त्यांचे जाळे तुटू लागल्याने त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या जोडीदारांना मदत करण्यासाठी बोलाविले. ते आले आणि त्यांनी इतके मासे भरले की दोन्ही होड्या बुडू लागल्या. शिमोन पेत्राने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो येशूच्या पाया पडला आणि म्हणाला, प्रभू, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे. मग येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नको कारण येथून पुढे तू माणसे धरशील. त्यांनी त्यांच्या होड्या किनाऱ्याला आणल्या. नंतर त्यांनी सर्व काही सोडले आणि त्याच्या मागे गेले. मत्तय. येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. मत्तय. आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, मत्तय, येथे पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका, म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. कोणालाही दोन धन्यांची चाकरी एका वेळी करणे शक्य नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीवनापेक्षा अधिक महत्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्वाचे आहे. चिंता करू नका आणि असे म्हणू नका की आम्ही काय खावे किंवा आम्ही काय प्यावे किंवा आम्ही काय पांघरावे. सर्व लोक ज्यांना देव माहित नाही ते सुद्धा या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात. काळजी करू नका कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हाला या गोष्टींची गरज आहे हे माहीत आहे. तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील. मत्तय. तो आपल्या शिष्यांस म्हणाला, पीक खरोखर फार आहे पण कामकरी थोडे आहेत, म्हणून तुम्ही पिकाच्या प्रभूची प्रार्थना करा यासाठी की त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत. मत्तय. येशूने आपल्या 12 शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले आणि त्याने त्यांना भूते घालविण्याचा अधिकार दिला, तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला. या 12 जणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले, यहुदी तर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका, तर त्याऐवजी इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मृतांना उठावा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. तुमच्या कमरेला सोने चांदी किंवा तांबे घेऊ नका, सोबत पिशवी घेऊ नका. तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे असू द्या व पायातील वहाण असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका, काठी घेऊ नका, कारण काम करणाऱ्याच्या गरजा भागणे आवश्यक आहे. ज्या कोणत्याही नगरात किंवा खेड्यात तुम्ही जाल तेथे कोण योग्य व्यक्ती आहे याचा शोध करा आणि तेथून निघेपर्यंत त्या व्यक्तीच्या घरी राहा. त्या घरात प्रवेश करते वेळी येथे शांती नांदो असे म्हणा. जर ते घर खरोखर योग्य असेल तर तुमची शांती तेथे राहील, पण जर ते घर योग्य नसेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल. आणि जो कोणी तुम्हाला स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही, तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. यशया. तेव्हा परमेश्वर माझा प्रभू असे म्हणाला, मी यरुशलेमला आनंदाने भरून टाकीन आणि त्यांना सुखी करीन. एकाने घर बांधायचे व त्यात दुसऱ्याने राहायचे, किंवा एकाने द्राक्ष मळा लावायचा व दुसऱ्याने त्या मळ्यातील द्राक्षे खायची, असे तेथे पुन्हा कधीही होणार नाही. माझे लोक वृक्षाने उडे जगतील. मी निवडलेले लोक, त्यांनी स्वतः तयार केलेल्या गोष्टींचा आनंद लुटतील. स्त्रियांना बाळंतपणाचा त्रास कधीच होणार नाही. बाळंतपणात काय होईल याची त्यांना भीती वाटणार नाही. करिंथकरांस. कारण देवासमवेत आपण सर्वजण कामगार आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. पदार्थ म्हणजे जे शाश्वत आणि कलह आणि क्षय करण्यास असमर्थ आहे. सत्य, जीवन आणि प्रेम हे पदार्थ आहेत, कारण शास्त्रवचने हिब्रू मध्ये हा शब्द वापरतात. आशा केलेल्या गोष्टींचा पदार्थ, न पाहिलेल्या गोष्टींचा पुरावा. आत्मा, मन, आत्मा किंवा देव यांचा समानार्थी शब्द हा एकमेव वास्तविक पदार्थ आहे. आध्यात्मिक विश्व वैयक्तिक मनुष्यासह ही एक संयुक्त कल्पना आहे जी आत्म्याच्या दैवी पदार्थाला प्रतिबिंबित करते. जसा देव हा पदार्थ आहे आणि माणूस हा दैवी प्रतिरूप आणि प्रतिरूप आहे, माणसाने त्याची इच्छा बाळगली पाहिजे. आणि प्रत्यक्षात केवळ चांदल्याचा पदार्थ आत्म्याचा पदार्थ आहे, काही फरक नाही. मनुष्याकडे दुसरे कोणतेही पदार्थ किंवा मन आहे हा विश्वास अध्यात्मिक नाही आणि पहिल्या आज्ञेचा भंग करतो. तुझा एक देव एक मन आहे. अनंत मन मानसिक रेणू पासून अनंतापर्यंत सर्व तयार करते आणि नियंत्रित करते. सृष्टी सदैव प्रकट होत असते आणि ती सतत त्याच्या अतुलनीय स्त्रोताच्या स्वरूपातून प्रकट होत राहिली पाहिजे. नश्वर संवेदना हे दिसणे उलट करते आणि कल्पनांना साहित्य म्हणतात. परंतु बीज स्वतःमध्ये आहे. केवळ दैवी मन सर्व आहे आणि सर्व पुनरुत्पादित करते. जसे मन गुणाकार आहे आणि मनाची अनंत कल्पना, मनुष्य आणि विश उत्पादन आहे. एखाद्या विचाराची, बीजाची किंवा फुलाची एकमात्र बुद्धिमत्ता किंवा पदार्थ म्हणजे त्याचा निर्माता देव आहे. पदार्थ त्याच्या नश्वरतेसह जर आत्मा महत्वपूर्ण आणि शाश्वत असेल तर ते महत्वपूर्ण असू शकत नाही. आपल्यासाठी कोणते पदार्थ असले पाहिजे? चुकीचे, बदलणारे आणि मरणारे, परिवर्तनीय आणि नश्वर किंवा अविचल, अपरिवर्तनीय आणि अमर. नवीन कराराच्या लेखकाने स्पष्टपणे विश्वासाचे वर्णन केले आहे. मनाचा एक गुण आशा केलेल्या गोष्टींचा पदार्थ म्हणून. दैवी विज्ञानात जिथे प्रार्थना मानसिक असतात, सर्वजण स्वतःला संकटात सध्याची मदत म्हणून देवाचा लाभ घेऊ शकतात. प्रेम निःपक्षपाती आणि सार्वभौमिक आहे. त्याचे रूपांतर आणि बक्षीस, तो उघडा झरा आहे जो ओरडतो, हो तहानलेल्या प्रत्येक जण पाण्याकडे या. देवाचा माणसावर प्रभाव नाही, दैवी कान ही श्रवण तंत्रिका नाही, हे सर्व ऐकणारे आणि सर्वज्ञात मन आहे, ज्याला माणसाची प्रत्येक गरज नेहमी ज्ञात असते आणि ज्याच्याद्वारे ती पुरविली जाईल. दैवी प्रेम नेहमी भेटले आहे आणि नेहमी प्रत्येक मानवी गरजा पूर्ण करेल. ही कल्पना करणे योग्य नाही की येशूने केवळ निवडक संख्येसाठी किंवा मर्यादित कालावधीसाठी बरे करण्याची दैवी शक्ती प्रदर्शित केली, कारण सर्व मानवजातीला आणि प्रत्येक तासात दैवी प्रेम सर्व काही चांगले पुरवते. कृपेचा चमत्कार प्रेमासाठी चमत्कार नाही. येशूने भौतिकतेची अक्षमता तसेच आत्म्याची असीम क्षमता दर्शविली. अशा प्रकारे चुकीच्या मानवी भावनांना स्वतःच्या विश्वासापासून पळून जाण्यास आणि दैवी विज्ञानामध्ये सुरक्षितता शोधण्यात मदत केली. जर आपल्याला ख्रिस्ताचे सत्याचे अनुसरण करायचे असेल तर ते देवाच्या नियुक्तीच्या मार्गाने असले पाहिजे. येशू म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी जे कृत्य करतो तो देखील करील. जो उगमस्थानापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक आजारावर दैवी उपाय शोधेल त्याने दुसऱ्या रस्त्याने विज्ञानाच्या टेकडीवर चढण्याचा प्रयत्न करू नये. सर्व निसर्ग माणसाला देवाचे प्रेम शिकवतो, परंतु मनुष्य देवावर परमप्रेम करू शकत नाही आणि आध्यात्मिक गोष्टींवर संपूर्ण प्रेम ठेवू शकत नाही, तर भौतिक गोष्टींवर प्रेम करतो किंवा आध्यात्मिक गोष्टींपेक्षा त्यावर अधिक विश्वास ठेवतो. प्रेम प्रेरणा देते, प्रकाश देते, नियुक्त करते आणि मार्ग दाखवते. योग्य हेतू विचारांना आणि बळ आणि भाषण आणि कृतीचे स्वातंत्र्य देतात. प्रेम ही सत्याच्या वेदीवर पुरोहित आहे. नश्वर मनाच्या पाण्यावर दैवी प्रेम फिरण्यासाठी धीराने प्रतीक्षा करा आणि परिपूर्ण संकल्पना तयार करा. संयम तिचे परिपूर्ण कार्य असणे आवश्यक आहे. सत्याच्या मागण्या आध्यात्मिक असतात आणि मनाद्वारे शरीरापर्यंत पोहोचतात. मनुष्याच्या गरजांचा सर्वोत्तम दुभाषी म्हणाला, तुमच्या जीवनाचा विचार करू नका, तुम्ही काय खावे किंवा काय प्यावे. देवाला परिपूर्णता आवश्यक आहे, परंतु आत्मा आणि देह यांच्यातील लढाई आणि विजय मिळेपर्यंत नाही. अस्तित्वातील आध्यात्मिक तथ्ये टप्प्याटप्प्याने प्राप्त होण्याआधी खाणे पिणे किंवा भौतिकरित्या कपडे घालणे थांबवणे कायदेशीर नाही. जेव्हा आपण देवाची धीराने वाट पाहतो आणि सत्याचा शोध घेतो तेव्हा तो आपला मार्ग निर्देशित करतो. मानवी स्वतःला सुवार्थिक केले पाहिजे. हे कार्य देव आपल्याला आज प्रेमळपणे स्वीकारण्याची आणि व्यावहारिक भौतिक गोष्टींचा इतक्या लवकर त्याग करण्याची आणि बाह्य आणि वास्तविक ठरवणाऱ्या आध्यात्मिक कार्य करण्याची मागणी करतो. मन विज्ञान शिकवते की नश्वरांना चांगल्या कामात खचून जाऊ नये. हे चांगले काम करताना थकवा दूर करते. देणे हे आपल्या निर्मात्याच्या सेवेत आपल्याला दरिद्री करत नाही आणि रोखून ठेवल्याने आपल्याला समृद्ध होत नाही. सत्याबद्दलच्या आपल्या भीतीच्या प्रमाणात आपल्यात सामर्थ्य आहे आणि सत्य बोलून आपली शक्ती कमी होत नाही. माणसाच्या प्रत्येक तासाला चांगल्या मागण्या ज्यामध्ये असण्याच्या समस्येवर काम करणे, चांगल्यासाठी अभिषेक केल्याने मनुष्याचे देवावरील अवलंबित्व कमी होत नाही तर ते वाढते. अभिषेक केल्याने मनुष्याच्या देवाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या कमी होत नाहीत, परंतु त्यांना भेटण्याची सर्वोच्च गरज दिसून येते. ख्रिश्चन विज्ञान देवाच्या परिपूर्णतेतून काहीही घेत नाही, परंतु ते संपूर्ण वैभव त्यालाच मानते. वृद्ध माणसाला त्याच्या कर्माने काढून टाकून नश्वरांनी अमरत्व धारण केले. नश्वरांनी लुप्त होत जाणाऱ्या मर्यादित स्वरूपांच्या पलीकडे दिसले पाहिजे जर त्यांना गोष्टींचा खरा अर्थ प्राप्त होईल. नजर कुठे विसावणार पण मनाच्या अगम्य क्षेत्रात आपण कोठे चालायचे हे आपण पाहिले पाहिजे आणि आपण ज्याच्यामध्ये आपले अस्तित्व आहे त्याच्याकडून सर्व शक्ती प्राप्त केल्यासारखे वागले पाहिजे. जेव्हा आपल्याला हे समजते की जीवन हा आत्मा आहे कधीही किंवा कोणत्याही पदार्थात नाही तेव्हा ही समज आत्मपूर्णतेमध्ये वाढेल. सर्व काही देवामध्ये सापडेल. चांगले आणि इतर कोणत्याही जाणीवेची गरज नाही. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते. खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.